चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारतातून 35 लाख टन साखरच निर्यात होण्याची शक्यता। अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखान्यांना 50 लाख टन साखर निर्यातीचं टार्गेट देण्यात आलं, मात्र त्यातील केवळ 35 लाख टन साखरच निर्यात होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। यंदाच्या हंगामात एप्रिलच्या मध्यपर्यंत भारतातून 21,74,169 टन साखरेचे करार झाले आहेत, त्यातील जवळपास 17 लाख टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाली आहे। येत्या काही दिवसात साखर निर्यातीचे आणखी करार होणार असून हंगामात एकूण 35 लाख टन साखर निर्यात होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे। देशात यंदाही साखरेचं उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे। देशाच्या बाजारपेठेची गरज 260 लाख टन असताना देशात 325 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। यंदाही असंच भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे, त्यामुळं पुन्हा देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळंच केंद्रानं साखर कारखान्यांना निर्यातीचा कोटा निश्चित करून दिला आणि जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याचं टार्गेट देण्यात आलं। देशातील एकूण कारखान्यांना मिळून 50 लाख टन साखर निर्यातीचं टार्गेट आहे। या टार्गेटमुळे तोटा सहन करूनही कारखाने निर्यात करण्याच्या तयारीत आहेत। कारखान्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 17,44,000 टन साखर प्रत्यक्ष विदेशात गेली आहे, जवळपास 50 देशांना निर्यात होत आहे। बांगलादेश, श्रीलंका या शेजारी देशांबरोबरच इराण, सोमालिया आणि सुदान या देशांना प्रामुख्यानं साखर निर्यात होत आहे। निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे 8 लाख टन साखर कच्ची आणि 9 लाख टन साखर पांढरी आहे।